फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये 8:58 मिनिट झालेत. अँड सध्या ना नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण एक महत्वपूर्ण गोष्ट इकडे करतो आहोत, म्हणजे सीमेपार जाऊन आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जो जवान उभा राहतो, जे शिपाई आपल्या देशाच्या रक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची सुद्धा पर्वा करत नाही, एकतर झेंडा सोबत घेऊन येईल किंवा झेंड्यामध्ये मला झेंडा माझ्यावर पांघरून मला घेऊन येतील, ह्या स्वभावानं प्रत्येक आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये काम करणारा सैनिक काम करत असतो. यु नो, ह्या सैनिकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, या सैनिकांसाठी आपण जितकी स्तुती सुमनं उधळावी तितकं कमी आहे. आणि सोबतच ह्या सैनिकांच्या मागं भक्कमपणानं जो परिवार त्यांच्या मागं उभा आहे त्यांना सुद्धा सल्यूट करण्याची गरज आहे. एका सैनिकाची आई, एका सैनिकाची बायको, एका सैनिकाची मुलगी होणं, एस्पेशली ह्या ज्या महिला सैनिकाच्या आयुष्यातल्या असतात ना, या खऱ्या अर्थानं त्याला स्ट्रॉंग बनवून ठेवतात, पक्क टिकवून ठेवतात. एक सैनिक जेव्हा सरहद्दीवर जाऊन लढत असतो तेव्हा ह्या सुद्धा इकडं स्वतःची आसव टिपत स्वतःच्या कामांना प्रायोरिटी देऊन मग एकट्यात जाऊन कुठंतरी मोकळ्या होत असतात. स्वतःच्या सुखांना कितीतरी वेळाला यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. नाही ठीक आहे, इट्स ओके, चलता है. नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण ह्या सगळ्या सोल्जर्सच्या पत्नी असतील, आया असतील, मुली असतील, या सगळ्यांना सल्यूट करतो. म्हणजे त्यांचं आयुष्य जाणून घेणं वगैरे हेच शक्य नाही रे, एका 2 तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट शक्यच नाही, अगदी इम्पॉसिबल गोष्ट. पण तरीसुद्धा एक प्रयत्न चालला आहे, तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काय गोष्टी घडतात, किती हसत मुखानं, किती पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टींना ही मंडळी वेलकम करतात. आज सुद्धा आपल्यासोबत अशीच एक पर्सनॅलिटी असणार आहे. कोण आहे तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स येतात, बाय द वे एन्जॉय, बजाते राहो.